उपदेशक अध्याय सात। सुवासिक अत्तरापेक्षा नावलौकिक बरा, जन्मदिनापेक्षा मृत्युदिन बरा, भोजनोत्सव गृही जाण्यापेक्षा शोकगृही जाणे बरे, कारण प्रत्येक मनुष्याचा शेवट हाच आहे। जिवंताच्या मनात ही गोष्ट बिंबून राहील, हसण्यापेक्षा खेद करणे बरे। मुद्रा खिन्न असल्याने मन सुधारते, शहाण्यांचे चित्त शोकगृहाकडे लागते, पण मूर्खांचे चित्त हास्य विनोदगृहाकडे लागते। मूर्खाचे गायन ऐकण्यापेक्षा शहाण्याची निषेधवाणी ऐकणे बरे, कारण मूर्खाचे हास्य हंड्याखाली जळणाऱ्या काट्याकुट्यांच्या कडकडण्यासारखे असते। हे ही व्यर्थ होय। जुलूम केल्याने शहाणा वेडा बनतो, लाच खाल्ल्याने बुद्धीला भ्रंश होतो। एखाद्या गोष्टीच्या आरंभापेक्षा तिचा शेवट बरा। उन्मत्त मनाच्या इसमापेक्षा सहनशील मनाचा इसम बरा। मन उतावळे होऊ देऊन रागावू नको, कारण राग मूर्खांच्या हृदयात वसतो। सांप्रतच्या पेक्षा पूर्वीचे दिवस बरे होते हे का असे म्हणू नको। हे तुझे विचारणे शहाणपणाचे नव्हे। वतनाबरोबर शहाणपण असल्यास बरे, भूतलावर जन्म पावलेल्यास ते विशेष हितावह आहे। ज्ञान आश्रय देणारे आहे व पैसाही आश्रय देणारा आहे। तरी ज्ञानापासून असा लाभ होतो की ज्याच्यापाशी शहाणपण असते त्याच्या जीविताचे ते रक्षण करीते। देवाची करणी पहा, त्याने जे वाकडे केले आहे ते कोणाच्याने सरळ करवेल। संपत्काली आनंद कर, विपत्काली विवेकाने वाग, कारण मनुष्याच्या मागे काय होईल हे त्यास कळू नये म्हणून देवाने सुखदुःखे शेजारी शेजारी ठेवली आहेत। एखादा धार्मिक मनुष्य धर्माचरण करीत असतो तरी तो नष्ट होतो, आणि एखादा दुष्ट मनुष्य अधर्माचरण करीत असताही दीर्घायू होतो। हे सर्व मी आपल्या व्यर्थ गेलेल्या दिवसात पाहिले आहे। फाजील धार्मिक होऊ नको, मर्यादेबाहेर शहाणपणा मिरवू नको। तू आपला नाश का करून घ्यावा, दुष्टतेचा अतिरेक करू नको, मूर्ख होऊ नको। तू अकाली का मरावे, याला तू धरून राहावे आणि त्यापासून तू आपला हात मागे घेऊ नये हे बरे, कारण जो देवाचे भय धरितो तो या सर्वातून पार पडेल। नगरातल्या 10 अधिपतींपेक्षा शहाणपण शहाण्याचे अधिक चांगले रक्षण करीते। सदाचाराने वागणारा व पाप न करणारा असा धार्मिक पुरुष पृथ्वीवर आढळणार नाही। बोललेल्या सर्व शब्दांकडे लक्ष देऊ नको, देशील तर कदाचित तुझा चाकर तुला शिव्याशाप देताना ऐकशील, कारण तू ही इतरास वारंवार शिव्याशाप दिले हे तुझ्या मनास ठाऊक आहे। मी ह्या सर्व गोष्टी विवेकाने अजमावून पाहिल्या आहेत। आपण ज्ञानसंपन्न व्हावे असे मला वाटले, पण ते मजपासून दूरच राहिले। जे आहे ते दूर व अत्यंत गूढ आहे, त्याचा थांग कोणास लागणार? ज्ञान व विवेक ही समजून घेऊन त्यांचे रहस्य जाणावे व त्यांचा शोध लावावा, आणि दुष्टता केवळ मूर्खत्व आहे व मूर्खत्व केवळ वेडगळपणा आहे हे समजावे, म्हणून मी फिरून आपले चित्त ह्या गोष्टींकडे लाविले। मला मृत्यूहूनही दुःखदायी अशी एक वस्तू आढळली, ती पाशरूप झालेली स्त्री होय. तिचे हृदय केवळ पारध्याचे जाळे आहे, तिचे हात शृंखला आहेत. जो पुरुष देवाला प्रिय असतो तोच तिच्या हातून सुटतो, पापी तिच्या तावडीत सापडतो. उपदेशक म्हणतो, हिशोब पहावा म्हणून एकंदर गोळाबेरीज करिता मला आढळून आले ते हे, पण मी आजवर धुंडाळीत आहे, तरी मला आढळले नाही ते हे. हजारात एक पुरुष मला आढळला, पण तेवढ्या स्त्रियात मला एकही स्त्री आढळली नाही. पहा, एवढेच मला आढळले की देवाने मनुष्य सरळ असा उत्पन्न केला आहे, पण तो अनेक कल्पनांच्या मागे लागला आहे.